ॐ नमो भगवते वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय, नारायणं नमस्कृत्याय नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तो आज अधिक मास पुरुषोत्तम मास याचा पहिला दिवस आहे। आणि अधिक मासामध्ये हरिकथा करण्याचं फार महत्त्व आहे। हरिकथा आपण जेव्हा एरवी करतो आणि अधिक मासात करतो त्यामध्ये अनेक लक्ष काय म्हणतात त्याला लाखो पटीने जास्त लाभ होतो। आणि हरिकथेचा लाभ काय आहे? हरिकथा केल्याने काय होतं? हरिकथा केल्याने हरीचा संग प्राप्त होतो, सान्निध्य प्राप्त होतो, समीपता प्राप्त होते, हरीबद्दल आकर्षण उत्पन्न होतं, प्रेम उत्पन्न होतं आणि जगाच्या त्रिगुणामधल्या बंधनापासून मुक्ती मिळते। काही वेळापुरतं का होईना, पण तितक्या वेळापुरता पण आपण त्रिगुणाच्या प्रभावाच्या पलीकडे पोचतो। या जगामध्ये हरिकथा हे सर्वोच्च भाग्य आहे, सर्वोच्च भाग्य जीवनाचं हरिकथा आहे। साक्षात भगवंत जेव्हा इथे होते ते जेव्हा इकडून निघून गेले त्याच्यानंतर ते आपल्या कथारूपाने इथे राहिले। ज्या क्षणी उद्धवजी त्यांना बोलले की आता तुम्ही चाललात निघून, आता आमचं कसं होणार, मला घेऊन चला, मी राहू नाही शकत तुमच्याशिवाय, तर असं म्हणतात की त्याच क्षणी भगवंतांनी आपल्याला भागवताच्या रूपात प्रकट केलं। त्याच क्षणी स्वतःला भागवतामध्ये समर्पित केलं, स्वतःच भागवत बनले। तर कृष्ण स्वधाम उपगते, जेव्हा भगवंत आपल्या धामाला निघून गेले त्याच क्षणी ते भागवतामध्ये प्रकट झाले। आणि भागवत म्हणजे हरिकथा, हरिभक्तकथा आणि हरिकथा। तर हरिकथा जेव्हा होते ना तेव्हा हरिकथा करणाऱ्याची आणि ऐकणाऱ्यांची दोघांची भाग्य उन्नती होते, भाग्य निर्मिती आणि भाग्य उन्नती दोन्ही होते। हरिकथेने आपलं भाग्य निर्माण होतं, प्रकट होतं भाग्य। तशी हरिकथा ही आज पुरुषोत्तम मासचं जे व्रत आहे त्याचं हार्ट आहे, हृदय आहे, हृदय। त्यामुळे हरिकथेमध्ये कसं असतं, भगवंताचं नामस्मरण जे आहे ना ते पण सर्वोत्तम आहे, परंतु भगवंताचं नामस्मरण करताना झोप येते, मन भटकतं, अनेक गोष्टी होतात ज्या इथे चर्चा करायची गरज नाही आपल्याला, पण सगळ्यांना ठाऊक आहे काय काय होतं ते। पण हरिकथेमध्ये कसं असतं, एक मनामध्ये चित्र निर्माण होतं आणि त्यात ते मन गुंगून राहतं आणि रस निर्माण होतो। कसं आहे, जर हरिनाम असेल ना वन डायमेन्शनल, तर हरिकथा थ्री डायमेन्शनल आहे. तिन्ही प्लेनवरती आपल्याला ते गुंतवते, हां, मन चित्त शरीर सगळ्यांना गुंतवून टाकते आणि एक प्रकारचा रस निर्माण होतो. म्हणून हरिकथा सोपी आहे, नामस्मरण सर्वोच्च आहे पण थोडं कठीण आहे, त्याला तपस्येची आवश्यकता असते. हरिकथा सहज आपण ऐकू शकतो, मन लावून ऐकू शकतो. तर म्हणून हे प्रयोजन आहे आजचं भागवताचं, ज्या निमित्ताने आपणांना पण त्याचा लाभ प्राप्त होईल. कारण हरिकथा ही अशी आहे की मनुष्य असो वा नसो तर लाभ होत राहतो त्याला. मनुष्य कुठच्याही लोकात असू देत, तुम्ही इथे बसून ना इंद्राकरता हरिकथा करू शकता, इंद्राचा लाभ त्याला मिळू शकतो. जरूर नाही की तुमच्या बरोबर असायला पाहिजे, ते कुठच्याही योनीत असो तो इंद्रो सध्या, त्याच्या नावाने कथा केली की त्याला लाभ मिळणार. माझी आजी 73 साली गेली, तिच्या नावाने आता कथा केली की तिला लाभ मिळणार, अशी शक्ती आहे हरिकथा. हरिकथा ही कालातीत आहे, देशकाल पात्राच्या पलीकडे येते हरिकथा, आणि आपल्याला पण देशकाल पात्राच्या पलीकडे पोचवते अशी हरिकथा आहे. म्हणून त्या हरिकथेमध्ये रममाण होणं, मग्न होणं अतिशय आवश्यक आहे. किंबहुना हे जीवन जे आहे ते हरिकथेमध्ये रममाण होण्याकरता दिलेलं आहे, त्याच्यात मग्न होण्याकरता दिलेलं आहे अशी हरिकथा. तर आज आपण भागवतामधल्या 8व्या स्कंदातली कथा चर्चा करणार आहोत. त्याचा सारांश असा आहे, म्हणजे पार्श्वभूमी अशी आहे की त्रिकूट पर्वतावरती 10,000 योजन उंच, म्हणजे किती, 80,000 मैल उंच आकाशात. आपण कल्पना पण करू शकत नाही किती, आपलं हवाई जहाज पण असतं ना ते 36,000 फुटावरती उडतं. हे 80,000 मैल जवळजवळ 200 किलोमीटर, नाही 200,000 किलोमीटर आकाशात एवढं उंच पर्वत, आणि त्याच्या आजूबाजूला अतिशय सुंदर मैदानं, बगीचे, उपवन, फळांच्या फुलांच्या झाडांनी लदलेली झाडं, हां, असं सुंदर वातावरण. आणि त्यामध्ये एक असं मधलं मैदान बगीचा वरुण देवाचा, त्याच्याकडून खास मेंटेन केलेलं, त्याची प्रॉपर्टी. आणि त्याच्या प्रॉपर्टीमध्ये आपण कसे बंधूच्या घरी इथे येऊन राहतो, तसं ते त्याच्याकडे देव वरुण देवताकडे सगळे देवता यायचे आनंद घेण्याकरता, आपल्या बायकांना घेऊन यायचे तिकडे राहायचे, आनंद घ्यायचे. अशी जागा, म्हणजे देवतांचा आवडता स्पॉट, देवता लोकांमध्ये नाही, इथे तिकडून इथे इथे यायचे. अशा एका त्याचं खूप मोठं वर्णन केलं तर ते आपला वेळ नाही एवढा. अतिशय सुंदर जागा, म्हणजे निसर्गरम्य, खाणं पिणं, फल फूल, सुगंध, पाहायला रमणीक, नाकाला रमणीक, कानाला रमणीक, पक्ष्यांचे आवाज, प्रत्येक इंद्रियाला रमणीक अशी अवस्था, सुंदर. त्याच्यामध्ये एक मोठा तलाव आहे, अतिशय मोठा तलाव, आणि त्या तलावामध्ये अशी फुलं की ती पृथ्वीत कुठे दिसणार नाहीत अशी फुलं, की सुंदर फुलं. आणि पाणी कसं, अमृततुल्य पाणी, स्वच्छ बिच्छ नाही, अमृततुल्य स्वाद, एकदम सुंदर तापमान त्याचं, की असं प्यालं की एकदम रिफ्रेश वाटलं पाहिजे असं उत्कृष्ट जल, त्याने संपृक्त असं ते तलाव. त्याच्यामध्ये देवता लोक विहार करायचे, तर त्या तलावामध्ये हत्ती गजेंद्र आपल्या अनेक पत्नींना घेऊन आणि आपल्या अनेक मुलांना घेऊन, अनेक सैनिकांना घेऊन, मंत्रीगणांना, मित्रांना घेऊन तिकडे येत आहे. अनेक 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 मडके भरून, मद्य पिऊन, हा, नशेत चूर होऊन, मदमत्त होऊन तो येत आहे. आणि त्या मार्गामध्ये जे सुंदर सुंदर वेली वगैरे जे काय आहे ना ते पायाने तुडवून येत आहे. म्हणजे कसं असं ना, माज म्हणतो आपण त्याला, माज, आणि चांगल्या भाषेत म्हणतो मद, हा, त्या मदाने मत्त होऊन तो येत आहे, असं तुडवत येत आहे एकदम. असं म्हणजे शक्तीचा गर्व, अधिकाराचा गर्व, आपल्या परिवाराचा गर्व, इतक्या पत्नी, इतकी मुलं, इतकी संपत्ती, एवढे सैनिक, इतका ऐश, इतकं मिजा, म्हणजे ते सगळ्यात घेऊन तो येत आहे आणि दमतो मध्ये तो येऊन येऊन चालत चालत तहान लागते. ज्यामुळं मद्य पितो ना तर खूप तहान लागते, तुम्हाला अनुभवू शकता कदाचित, परंतु मद्य प्यालं की खूप तहान लागते. तर ते तहान लागते त्याला म्हणून तो त्या नदीत त्या जलाच्या आशयात तलावात प्रवेश करतो आणि सुंडेने ते पाणी पितो. असं वर्णन केलं की त्या सुंडेने पाणी पिल्याबरोबर एकदम फ्रेश होतो तो, सगळा शीण ताण निघून जातो आणि मग सगळ्या बायका त्याच्या पाण्यात प्रवेश करतात, त्या पण पाणी पितात, मुलं प्रवेश करतात ते पाणी पितात आणि मग आनंदाने एकदम तो आपल्या बायकांवरती सोंडेने पाणी फवारा सुरू करतो, प्रेमाने एकदम ते पण त्याच्यावरती पाणी फवारा करतात. आणि कसं आहे, दरारा किती आहे, सगळे चौकडे सैनिक उभे आहेत, अलर्ट एकदम. हां, साहेबांना कुठे त्रास झाला नाही पाहिजे, त्यांच्या आनंदामध्ये कुठे भंग नाही झाला पाहिजे, असं दरारा त्यात हे आनंद करतायत, ऐश. आणि अचानक त्याला कळतं की त्याच्या त्याचा पाय जो आहे, चारपैकी एक पाय जो आहे तो धारधार तीक्ष्ण अशा कुठेतरी घुसला आहे, पकडला गेला आहे. कसं असतं बघा आयुष्यामध्ये, हां, सर्व आहे, कुटुंब आहे, ऐश्वर आहे, धनसंपत्ती आहे, ऐश आहे, हां, मिजाज आहे, थाट आहे मोठा, सर्व काही आहे आणि त्यात मशगूल पण आहे, आनंद पण मिळतो आहे. अचानक कधी त्यात भंग होईल, त्यामध्ये प्रकृतीच्या तर्फे कधी बाधा येईल हे सांगू शकत नाही आपण. आणि पण कशी, ठीक आहे, पाय झटकला आणि लगेच आला बाहेर असं नाही, तो काढू नाही शकत, त्याला कळून चुकते. पण एवढा गर्व बलाचा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, देख लूंगा उसको, म्हणून युद्ध सुरू होतं. लगेच सगळ्या पत्नी बायका मागे हटतात, मुलं मागे हटतात आणि तो पण कसा, स्टे बिहाइंड, हे बघून घेईन आणि युद्ध सुरू होतं. युद्ध कसं, दोन दिवस, तीन दिवस, एक आठवडा, तीन तास, असं नाही चालूच होतं ते युद्ध. कारण तो जो खाली प्राणी आहे मगरमच्छ, हां, मगर, ते पण काही कमी नाही आहे, बलवान आहे ते आणि हे जमिनीचं प्राणी आहे आणि ते पाण्यातलं प्राणी आहे. भयंकर युद्ध होतं. किती वर्ष, 1000 वर्ष युद्ध चालतं. आपण असं वाटतं काय 1000 वर्ष, आयुष्य किती आपलं, 70-80 वर्ष, त्यांचं आयुष्य असं नव्हतं, त्यांचं 1,00,000 वर्ष आयुष्य, त्याच्यामधले 1000 वर्ष युद्ध केलं. जसं आपण 3 तास आलो ना पालघरहून इथे आलो, तसं ते 1000 वर्ष युद्ध करतात. परंतु वर्णन असं आलेलं आहे की त्या 1000 वर्षामध्ये हळूहळू गजेंद्र जो हत्ती असतो ना तो हळूहळू कमजोर व्हायला लागतो, कारण तो पाण्यात असतो, तो प्राणी जमिनीवरचा आहे, त्याचं पोषण जमिनीवरती होतं ना, तो पाण्यात युद्ध करतो आहे आणि मगरमच्छ पाण्यातला प्राणी आहे, त्याला पाण्यामध्ये पोषण प्राप्त होतं, म्हणून तो पाण्यामध्ये आपलं पोषण घेत घेत त्याची शक्ती जी आहे ना, बरं, आपण म्हणून चार्जिंग चालू आहे त्याचं, ह्याला नो चार्जिंग, ओनली डिस्चार्ज. म्हणून 1000 वर्षानंतर त्याला कळून चुकतं की मी आता थकत चाललेलो आहे, आता युद्ध करणं कठीण दिसतं आहे, प्रतिस्पर्धी आता बलवान होताना दिसतो आहे आणि मी कमजोर पडत आहे, तरी पण एक गुरमी असते ना, बघून घेईन, अरे मी पण मजेंद्र आहे, मी साधारण व्यक्ती नाही आहे, असा गर्व असतो ना. पण तो पण हळूहळू 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 हळू गर्व पण कमी होतो आणि एक अशी अवस्था येते ना, असहाय अवस्था येते. मी पाहिले आहे माझ्या आयुष्यामध्ये, हां, सिंहासारखी माणसं शेवटी शेळी बनलेली पाहिलेत मी, काळाच्या प्रभावामुळे. काळ ना काळ प्रत्येक सिंहाला शेळी बनवतो निश्चित रूपाने. किती दरकाळ्या फोडल्या ना जवानीमध्ये, तर शेवटी मनुष्य शेळी बनतो, त्याला काळ बनवतो शेळी. काळाचा प्रभाव असा आहे. त्यामुळे काळ चांगला असताना गर्व करू नये आणि काळ वाईट असताना दुःख करू नये, कारण दोन्ही बदलणार असतं, वाईट काळ पण जातो आणि चांगला काळ पण जातो, काहीच टिकत नसतं जगात. या तर अशा पद्धतीमध्ये 1000 वर्षाच्या गर्वाच्या आधारित केलेल्या युद्धामध्ये सुद्धा शेवटी कळून चुकतं की मी आता असहाय आहे, आणि त्यावेळी तो असा वळून बघतो आणि सगळेच लोक रडत असतात, ते पण असहाय असतात, मुलं रडत असतात, सैनिक लोक आहेत तिथे, बॉडीगार्ड लोक, पण काहीच करू शकत नाही. तो सगळ्यांना बघतो, एवढा मोठा समुदाय आहे पण एक पण व्यक्ती यातली उपयोगाची नाही मला. माझ्या या अवस्थेमध्ये त्यांना इच्छा पण आहे खूप करायची, असं नाही की ते अगदी जसे अलिप्त आहेत आणि त्यांना प्रेम नाही आहे असं नाही, त्यांना पण सगळं भरपूर प्रेम आहे, आसक्ती आहे, सर्व काय आहे, परंतु ते काहीच करू शकत नाहीत अशा त्या अवस्थेमध्ये आहेत. त्यांना करायचं खूप आहे, त्यांना काही करता येत नाही, हे पण त्याला कळून चुकतं की असं नाही की माझी परकी माणसं आहेत, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, परंतु ते काहीच करू शकत नाहीत, त्यांची करायची इच्छा असूनही ते करू शकणार नाहीत, सगळेच असाय आहेत. हे सगळं सैन्य, एवढं बल, एवढं परिवार, एवढं कुटुंबजन, आप्तजन, सगळे युजलेस आहेत, हे जरा कळून चुकतं. आणि त्यावेळी त्याला पूर्वजन्मीची त्यांनी केलेली जी प्रार्थना होती त्याला आठवते. आता त्याचा पूर्वजन्म काय त्याचा थोडा विचार करू आपण. हां, पूर्वजन्मी हा गजेंद्र राजा इंद्रदुम्न होता. राजा इंद्रदुम्न अतिशय अतिशय भक्त मनुष्य होता, अतिशय मोठा भक्त होता, खरा राजा असूनही भक्त, राजऋषी. आणि त्या राजाच्या जीवनामध्ये त्यांनी अनंत काळपर्यंत भगवंताची आराधना केली होती. अतिशय निवडक शब्दांमध्ये आणि श्लोकांमध्ये आणि भावनेमध्ये त्यांनी भगवंताची मनोभावे प्रार्थना केली होती. आणि तो इतका महान भक्त होता की त्याला वाटलं एकदा की आता बस झालं, आता आपण आता सगळं ऐश्वर सोडून देऊन भजन करूया भगवंताचं, त्याग करून सगळं भजन करूया म्हणून त्याग करून तो जातो निघून आणि जंगलामध्ये एकांतामध्ये भजन सुरू करतो. अगदी मनोभावे, आसक्ती नाही, सगळं सोडून, सगळं सर्व असून सर्व सोडून एका ठिकाणी भगवंतामध्ये रममाण होऊन जातो. त्याची ख्याती जी असते ना, भक्तीची ख्याती, ती ऋषीमुनीपर्यंत पोचते. अरे राजा मनुष्य इतका ऐश्वर संपन्न पण किती मोठं भजन करतोय विरक्त होऊन, असं जी विरक्त माणसं आहेत त्यांना इम्प्रेशन निर्माण होतो. म्हणजे विचार करा, त्यांच्या मनामध्ये आदरभाव निर्माण होतो, असं भजन करतो मनुष्य. आणि भक्त शिरोमणी जे आहेत ना, अगस्त्य मुनी, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचते, त्यांना खूप असं मनामध्ये असं आपुलकी निर्माण होते, रे किती महान राजा आहे बघा, काय छान मनुष्य आहे, राजा असून सुद्धा एवढा त्याग करून जंगलामध्ये तपस्या करतोय, मला अशा भक्ताचं दर्शन घेणं आवश्यक आहे, मला त्याला पाहायचं आहे, कसा भक्त आहे तो, मला दर्शन घ्यायचं आहे, नुसतं ऐकायचं नाही, जाऊन दर्शन घ्यायचं त्या भक्ताचं. अशा भावनेने, आदर भावनेने तिकडे अगस्त्यमुनी पोचतात. तरी तेव्हा असे डोळे बंद करून ध्यान मग्न असतात. त्यांना मला वाटतं कळून चुकतं की आले ते, पण ते म्हणतात की मी त्या भजनामध्ये आहे, ते बसतील काय, मी त्या भजन करतोय, पण भजन करणारे माणसं आहेत, त्यांना माहिती आहे सगळं. पण अगस्त्यमुनींना काय वाटतं की वर्णाने हा क्षत्रिय आहे आणि वर्णाने मी ब्राह्मण आहे, जरी तो किती संत बनला असेल तरी त्याचं कर्तव्य आहे की त्याने ब्राह्मणाचा आदर करावा, त्याच्याकरता ते चांगलं आहे. आणि त्याला थोडाफार आपल्या भजनाचा गर्व पण झालेला आहे की मी फार मोठी भक्ती करतोय, त्याला वाटतं की ह्या माणसाबरोबर थोडंसं आता जगाकरता म्हणून, त्याच्याकरता म्हणून काहीतरी करणं आवश्यक आहे, नाहीतर हे असा पायंडा पडला तर बरोबर नाही. एका ब्राह्मणाने यावं आणि एका राजऋषीने त्याकडे बघू पण नाही, ही चुकीची गोष्ट आहे. म्हणून जगाच्या आदर्शाकरता म्हणून, त्याच्याकरता धडा म्हणून, त्याच्या कल्याणाकरता म्हणून त्यांनी त्याला शाप दिला. वरून वरून रागावले ते, पण ते ॲक्च्युली रागावले नव्हते, कृपेने बोलले ते, पण त्यांनी राग व्यक्त केला असा, अरे तुला एवढा गर्व तुला भक्तीचा तुझ्या, आणि हत्तीसारखा सुस्त होऊन बसलाय, हलत पण नाही, जा तू हत्तीच होऊन जा, एवढा सुस्त की वंदन करायला पण तू डोळे उघडत नाहीस, जा तू हत्ती होऊन जा. त्या क्षणी तो हत्ती झाला. पण कसा, 2000 हातींचं बळ असलेला हत्ती झाला तो, आणि अतिशय बलवान, संपन्न, शक्तिमान, ऐश्वर्यमान, प्रभावशील असा व्यक्तित्व बनला तो. तर तो हत्ती हा अजय गजेंद्र, तेव्हा पण राजाच तो. असं म्हणतात की तो जेव्हा आला ना, तेव्हा वाघ, सिंह, बाकीचे हत्ती, लांडगे मोठे मोठे जे दांडगट होते ना प्राणी ते सगळे पळून गेले त्याचा तो आवेश बघून. उभेच राहिले नाही आणि घाबरून डडकाळ म्हणजे घाबरून असे ओढायला लागले आणि पळून गेले सगळे. एवढा तो शक्तिमान होता. पण तो जेव्हा असहाय झाला ना तेव्हा त्याला इंद्रदुम्नच्या जन्मातली जी प्रार्थना आहे ती सगळी आठवली. याचा अर्थ काय होतो? भगवंताची केलेली प्रार्थना जी आहे ना ती अमर असते, चिरंतन असते. ती जन्मजन्मांतरी आपल्याला उपयोगी पडते. ती संपत नाही कधी, संपत किंवा विसरते असं नाही. तुम्ही जर केली असेल ना मनापासून, जर आत्मस्तरावरती तुम्ही केली असेल, मनापासून नाही आत्म्यापासून केली असेल ना, तर ती आत्म्याबरोबरच राहणार. मनापासून केली ती मनाबरोबर राहणार आणि मन बदलणार, चेंज होणार. बुद्धीच्या प्रमाणे केली तर बुद्धीबरोबर राहणार आणि बुद्धी पण चेंज होणार उद्या. पण आत्म्याबरोबर आत्म्याच्या स्तरावर केली तर ती आत्म्याबरोबर राहणार आणि जिकडे आत्मा जाणार तिकडे ती जाणार त्याच्याबरोबर. ते आत्मधन आहे. भगवंताकरता आत्मस्तरावरती केलेली प्रार्थना जी आहे ती आत्मधन आहे. ते आत्म्याबरोबर राहतं. शरीर किती बदली केली त्याच्याबरोबर धन राहतं ते. ॲज अ संचित हा याचा प्रूफ आहे. म्हणून आपण जे भक्ती करतो ना, नामस्मरण करतो, ते सर्व आत्मस्तरावरती आत्मीयतेने केलं पाहिजे. मंत्र आहेच, बुद्धी आहेच, त्याच्या पलीकडे जाऊन आत्मीयतेने केलं पाहिजे. तर ते तुमच्याबरोबर येण्यायोग्य होणार. तर त्याने त्या पद्धतीने ते केलं होतं तेव्हा. म्हणून त्याच्याबरोबर ते हाती रूपात सुद्धा होतं, हत्ती रूपात सुद्धा. आणि त्यावेळी त्याला आठवलं ज्यावेळी त्याला सर्वात अधिक आवश्यकता होती. ही आणखीन कृपा आहे भगवंताची. तुमचं धन जे आहे ना ते तुमच्यापासून पण गुप्त असेल कदाचित, परंतु तुमचं जे आत्मीय धन आहे ते भगवंत तुम्हाला बरोबर आठवण करून देणार जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त आवश्यकता असणार. ही कृपा आहे भगवंताची आपल्यावर. तुम्ही विसरून गेला असाल पण तुम्हाला ते बरोबर आठवणार ऐनवेळी त्यांच्या कृपेने, कारण तुम्ही ते केलं ना. भगवंताचे ऋणी आहेत त्याचे. भगवंत अशा भक्ताचे ऋणी असतात जे आत्मीयतेने त्यांना बोलवतात, त्यांना पुकारतात. अशा भगवंताचे भगवंत ऋणी होतात. भगवंत म्हणतात की मी त्यांना स्वतःला विकतो अशा लोकांना ज्यांनी मला आत्मीयतेने पुकारलेलं आहे. त्यांचा मी ऋणी आहे, त्यांचा मी दास आहे. मैं अपने आपको बेचता हूँ उन लोगों को. त्यांची कृपा आहे ती. म्हणून त्याला ते आठवलं आणि त्यांनी भगवंताला अतिशय सुंदर प्रार्थना केली आहेत. अतिशय सुंदर प्रार्थना. तो एक वेगळा मोठा प्रवचनाचा विषय आहे. हां, त्या प्रार्थनेचं भाग महात्म्य असं आहे की भगवंतांनी त्या प्रार्थना ऐकल्या आणि आचार्य आपले जितके आचार्य आहेत ना त्यांनी ह्या भक्ताचं वर्णन देणं आर्त ह्या स्वरूपात केलं आहे. आर्त, चार प्रकारचे भगवंत भगवंताला भसतात ना, आर्तो, अर्थार्थी, जिज्ञासु, ज्ञानी. त्यापैकी आर्त भक्त गजेंद्र, अतिशय आर्त म्हणजे अतिशय अतिशय आर्त, असहाय, सर्व असून असा आहे, खरा प्रकारे असा आहे, मनापासून असा आहे. मग तुला आर्त म्हटलेलं आहे की त्या आर्त भावनेने त्यांनी जे भगवंताला पुकारलेलं आहे ना ते भगवंताला म्हणे खूप भावलं, खूप म्हणजे खूपच भावलं. भगवंत त्याची प्रार्थना ऐकून एवढे आनंद झाले ना, एवढे आनंद झाले की त्यांनी जेव्हा पुकारलं ना भगवंताला तेव्हा त्याचं वर्णन केलं आहे की त्यावेळी त्याच्या वडिलांचं आणि आईचं नाव दिलं आहे. हां, हरी मेधा आणि हरिणी ह्या दोघांच्या पुत्ररूपाने भगवंताने जन्म घेतला हरी नावाने. हरी मेधा पुरुष, हरिणी त्याची बायको, यांच्या पुत्ररूपाने भगवंतांनी हरी म्हणून जन्म घेतला. आणि असं म्हटलं आहे की त्यांनी प्रार्थना केल्या पण ह आणि री असं हरीला उच्चारण करताना ह म्हणून री म्हणायच्या आत भगवंत प्रकट झाले. इमॅजिन, ह आणि री आपण हरी असं म्हणतो की नाही, त्यामध्ये पण काही काळ असतो, काही अनेक लव असतात, अनेक असे पल म्हणजे क्षण असतात. असे तसं ते गणित आहे. एका सेकंदाचे 12 भाग म्हणजे लव, त्याचे आणखीन भाग असतात, त्याच्यामध्ये काय काय असतात. अशा शेकडो लवमध्ये हरी आपण शब्द उच्चारण करतो. आपण त्या री व्हायच्या आधीच हरी ते प्रकट झाले होते. हे एक वर्णन भागवतात दिलेलं आहे. आणखी एका ठिकाणीचं वर्णन दिलेलं आहे की भगवंत वैकुंठामध्ये होते त्यावेळी आणि याने पुकारणं सुरू केलं. तर भगवंताने गरुडाला घेऊन जितक्या वेगात जातील तितक्या वेगात जा, तू वेगवान आहेस ना, नाही तुझा जितका वेग आहे त्या 10 पटीने वेगानं तू जायला पाहिजेस. आय वॉन्ट टू गो राईट नाव, माझ्याकडे वेळ नाही आहे. आणि गरुड म्हणे इतक्या वेगाने धावला, इतका वेगाने धावला, इतका वेगाने तो उडत होता की गरुडाला आली चक्कर आणि तो पडला बेशुद्ध. तर भगवंतांनी काय करावं, गरुडाला जे त्याचं वाहन आहे त्याच्या पाठीवर उभं राहून भगवंत यात्रा करतात, त्या वाहनाला भगवंताने आपल्या खांद्यावर घेतलं बेशुद्ध अवस्थेमध्ये आणि असं म्हटलंय काही क्षणातच ते तिकडे पोचले वैकुंठावरून. ना असं अंतर दिलेलं आहे शास्त्रात, दिलेलं आहे वैकुंठ इकडून किती लांब आहे, अनेक प्रकाश वर्ष लागतात, हजारो प्रकाश वर्ष तिथे पोचायला आणि प्रकाश गतीने पोचायला. असं अंतर भगवंतांनी काही क्षणात कापलं आणि त्यामध्ये ते बेशुद्ध पडला, त्याला खांदा घेतला, सगळं सगळं त्यातच घडलं सगळं. ओनली इन दॅट टाईम अशी त्याची पुकार होती, म्हणजे हा ही गती कुठून आली, त्याच्या आर्त भावनेची जी होती ना पुकार, त्याची गती आहे, त्याचा प्रतिसाद आहे तो. म्हणून असं म्हटलेलं आहे की आपण जसं पुकारतो ना तसं तो ऐकतो, आपण स्लोमध्ये पुकारलं तर स्लोमध्ये तो ऐकतो, आपण जर तीव्रतेने पुकारलं तर तो तीव्रतेने ऐकतो. ये यथा माम प्रपद्यंते, तर आपल्याला कळू शकतं याच्यामुळे की किती तीव्रतेने त्यांनी पुकारलं असेल भगवंताला, म्हणून ते असे वेळारखे धावत आले. हां, आपल्या वाहनाला खांद्यावर घेऊन आले, तिकडे तो बेशुद्ध होता तेवढे, आणि तिकडेहून त्याला नर्सिंग नाही केलं त्यांनी, त्याला पाणी दे रे, त्याला चक्कर आली, त्याला जागा करा रे, असं नाही. तात्काळ त्याने आपल्या हाताने गजेंद्राला बाहेर काढलं. आधी असं म्हटलेलं आहे की गजेंद्रना शेवटी पाण्यात बुडू लागला. त्याने आधी प्रार्थना केली, त्याच्यानंतर तो पाण्यात बुडला, त्याच्यानंतर त्याचं सोंड पण काही इंच पाण्यात वर राहिली, सोंड पण पाण्यात गेली, तोंड पण पाण्यात गेलं. पण त्याने पुकारलं कसं भगवंताला, मनातनं पुकारलं, मनातनं हरी म्हटलं त्याने, मनातून पुकारलं आणि ते भगवंताला ऐकू आलं बरोबर. हां, भगवंत ते असं ना ॲम्प्लिट्यूड त्याने ऐकत नाहीत, ते इथून ऐकतात, इथला आवाज ऐकतात ते, सूक्ष्म आवाज. आवाज चार प्रकारचे असतात, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. वैखरी सगळ्यात स्थूल, मग मध्यमा उपांश, मग मानसिक आणि मग परा. असे चार प्रकारचे सूक्ष्म ध्वनी आहेत, ते चारही भगवंताला ऐकू येतात बाय द वे. असा वैखरीमध्ये न निघालेला आवाज भगवंताला ऐकू आला आणि तो सोंड पण बुडणार होती, तर भगवंतांनी काय केलं, प्रथम आपल्या हाताने त्या सोंडीने त्याला बाहेर काढलं. असं म्हटलं की ज्या क्षणी त्याला भगवंतांनी स्पर्श केला त्या क्षणी तो सर्व त्रिगुणाच्या बंधनातून मुक्त झाला. त्याच क्षणी जितकं काही भ्रम, जितकं काही शारीरिक भावना, देहभावना, जे काय त्याचं होतं भौतिकता, ती सगळी नष्ट झाली भगवंताच्या स्पर्शाने. असा आहे स्पर्श भगवंताचा, दिव्य स्पर्श होता क्षणी मनुष्य सगळ्या बंधनातून मुक्त होतो. पण तेव्हा जेव्हा भगवंतांनी त्याला ओढून बाहेर काढलं तेव्हा तो परिपूर्ण शुद्ध झाला. पण त्याचा आधी उद्धार नाही केला भगवंतांनी, प्रथम चक्राने त्या मगरीला वध केला तिचा आणि त्यातून तो गंधर्व प्रकट झाला. त्याचं नाव काय होतं, हू हू नाव होतं, गंधर्व हू हू. सुंदर, अतिशय सुंदर गंधर्व निर्माण झाला आणि त्याने भगवंताची प्रार्थना केली आणि भगवंताला पाहून त्याचा म्हणजे तो पण शुद्ध झाला कम्प्लिटली आणि तो आपला गंधर्व लोकात निघून गेला. त्याचा इतिहास काय आहे, तो मगरमच्छ का बनला, त्याचं कारण असं आहे की देवल ऋषी ह्याच जलामध्ये, ह्याच तलावामध्ये, ह्या ठिकाणीच जिथे हे चाललेलं आहे तिकडे कमरेइतक्या पाण्यामध्ये बुडून तपस्या करत होते, नामस्मरण करत होते, अतिशय मग्न अवस्थेमध्ये, असं बेंबीपर्यंत पाणी होतं त्यात ते जप करत होते. तर हा सुंदर गंधर्व असाच मदमत्त आपल्याच चोऱ्यात आला आणि पाण्यामध्ये उडी मारली त्यांनी आणि पाण्याखालून पोहायला लागला आणि पाण्याखालून अशा ठिकाणी गेला जिथे यांचे पाय आहेत पाण्याच्या जमिनीमध्ये खालच्या. याने काय केलं, खाली गेला आणि यांचे पायच ओढले स्ट्रेट आणि त्यांना ओढून घेऊन आतमध्ये गेला पाण्यात. एकदम ते घाबरलायचे, म्हणजे एकदम त्यांना कळलं काय झालं, कोण खिचतंय पाणी, हा प्राणी आहे का मनुष्य काय कळे ना. त्याला खूप पाण्यात ओढलं, मग नाका तोंडात पाणी जायला लागलं, मग ते एकदम घाबरून ओढायला लागले, तेव्हा सोडून दिलं त्याला. तेव्हा कसे बसे ते वरती आले आणि पोहत पोहत किनाऱ्याशी आले आणि विचारले काय झालं, कोण होतं ते, काय होतं. तेव्हा पाण्याचा भार आला आणि मोठ्या मोठ्याने हसू लागला, बघा कशी फजिती केली तुमची. ते तर ऋषी आहे तो, काय लहान बाळ नाही ते, किंवा असं कोणी साधारण व्यक्ती नाही आहे, देवल ऋषी आहे. असे तर देवल व्यास आहे, त्याच्यात मोठे ऋषी आहेत ते. ते म्हणतात गंधर्व असून तू देवतांच्या गणात असून सुद्धा साधूंची मस्करी करतो, पाय ओढतो पाण्यात जाऊन, जा मगर बनून जा, कारण मगरीला सवय असते पाय ओढायची जलामध्ये जाऊन. तात्काळ तो मगर बनला, म्हणजे आता तुम्ही सुंदर दिसतात गंधर्व आणि अचानक मगर, त्या मगरीला पण म्हणजे त्याला पण कळू शकता मी मगर बनलोय, हे बघा असं लांब शरीर झालं. आता लगेच गर्व उतरला खारकन आणि त्याच्या ते पायाशी पडले, म्हणजे विनंती करायला लागले, मला वाचवा, मला वाचवा, माफ करा, मी चूक केली, मी तुमची गंमत केली, तुम्ही मस्करी केली, पण माझी अशी करायला नाही तर नव्हतं, बरं नव्हतं कसं करणं, चूक केली मी, अपराध केला, मला माफ करा. साधूची पाय ओढतोस, मग खूपच विनवणी केली. साधू कसे, कारण राग येतो पण त्यांच्या रागापेक्षा त्यांची करुणा जी आहे ना ती जास्त पॉवरफुल असते, ती करुणा राग खाऊन टाकते पूर्णपणे. तर करुणा प्रधान झाली तर काय बोलले, ठीक आहे ह्याच तलावामध्ये जेव्हा हत्ती येईल गजेंद्र नावाचा, त्या महान भक्ताचे पाय जेव्हा पकडशील ना तेव्हा हरी येऊन तुझा उद्धार करतील. म्हणून भगवंताचे भक्तांचे पाय धरावेत पण असे धरू नयेत. हां असे नाही करू कधी, हां कारण एक प्रश्न त्यात निर्माण होतो की भगवंतांनी त्यांना तीव्रतेने पुकारलेल्या भक्ताच्या ऐवजी त्याचे पाय ओढून त्याला मारण्याचा प्रयत्न केलेल्या मगरीला का आधी वाचवलं, कारण मगरीने भक्ताचे चरण धरले होते म्हणून, असं संत लोक सांगतात. शेवटी ते काय म्हणतात, तो काय म्हणतो की साप नका देऊ, तुमचेच पाय पकडले, तुम्ही संत आहात ना, तुमचे पाय पकडले, आणि तुम्ही असे पाय पकडता का, अशी सवय असते पाय पकडायची. ओ पण पाय तुमचे पकडले होते ना, माफ करा हो, चुकलं आमचं, पण मी पाय तुमचे पकडले ना शेवटी, पहिले पाय तुमचे ना शेवटी, असं तो आर्ग्यू करतो. ॲक्च्युली हे फॅक्ट आहे, दिस इज अ फॅक्ट. शेवटी त्यांना पटवणा करतो म्हणून ते म्हणतो की हो बाबा मी तुला ओढलं चुकलं, पण पाय तुमचे पकडले ना, तुम्ही संत आहात ना, तुमचेच पाय पकडले ना, बरं ठीक आहे चला मान्य करतो, म्हणजे तुमचा तो वाईट स्वभाव मी त्यागतो, पाय धरले हे स्वीकार करतो आणि तुम्हाला उशाप देतो. ते कसं भगवंतांनी कसं केलं होतं, पुतना आली मारण्याकरता, पण भगवंतांनी काय ठेवून घेतलं, मला दूध पाजलं हे ठेवून घेतलं आणि त्यात विष घातलं होतं मला मारण्याकरता आलं हे सगळं त्याग करून दिलं. त्यात जे अनुकूल होतं तेवढं घेऊन ठेवलं साफ करून. आपण कसं तांदूळ निवडतो ना, तसं सगळे ते निवडून टाकून दिलं आणि मला दूध पाजण्याकरता आली होती हे ठेवून घेतलं आणि त्याच्यावरती वरदान दिलं. तसंच हे आहे देवल ऋषींनी पण बाकी सगळी मस्करी थट्टा मस्करी गर्व सगळं त्याग केला आणि पाय धरले हे ठेवून घेतलं, त्याच्यामध्ये उत्साह दिला. म्हणून भगवंतांनी पहिल्यांदा मगरीचा उद्धार केला आणि त्याच्यानंतर मग गजेंद्रचा उद्धार केलेला आहे. पण त्यात फरक आहे, गजेंद्र तात्काळ हत्ती रूपातून मुक्त झाला आणि पुन्हा इंद्रधनु झाला, पण तो त्यावेळी तो इंद्रधनु होता, पवित्र शुद्ध परमोत्तम भक्त बनला होता, परमोत्तम वैष्णव, आणि त्याला स्वतः भगवंत आपल्या गरुड विमानामध्ये घेऊन गेले, वैकुंठामध्ये घेऊन गेले. गंधर्व आपल्या ठिकाणी परत गेला, तो पण शुद्ध भक्त बनला, कारण भगवंताने स्पर्श केला, भगवंताने अस्त्राने वध झाला, दर्शन झालं, तर शुद्ध भक्त बनणारच. तरी पण त्यात फरक आहे, तो परत आपल्या ठिकाणी गेला आणि हा आपल्या ठिकाणून भगवंता धामी गेला. किती सुंदर कथा आहे ना, किती सुंदर कथा आहे, म्हणजे भगवंताची कृपा कशी असते ना. तुम्ही काही करा आयुष्यामध्ये, जर भक्ती केली असेल ना तर तुम्ही विसराल, भगवंत नाही विसरणार. यू विल फरगेट की मी काहीतरी केलं होतं, काहीतरी मागितलं होतं त्यांच्याकडनं मी, त्यामुळे विसरून जाऊ, पण ते कधी विसरणार नाहीत. हा त्यांचा किती महान गुण आहे. ते जर विसरायला लागले तर कसं होणार? समजा ते विसरायला लागले, तुम्ही काय बोललात ते, आपण करायचं काय? किती वेळा रिपीट करायचं? आपण विसरून जातो मध्ये मध्ये, पण ते नाही विसरत. एकदा तुम्ही सांगा, एकदा त्यांना तवा स्मिती, मी तुमचा आहे, मी तुमची आहे, ओनली वन्स सांगून टाका एकदाच. मग तुम्ही विसराल तुम्ही काय बोललात ते, पण ते नाही विसरणार. आणि भगवंतांनी आता सांगायचं एक लास्ट मुद्दा असा आहे. भगवंत काय म्हणाले, भगवंत त्यांची ती प्रार्थना ऐकून इतके प्रसन्न झाले, इतके प्रसन्न झाले, त्यांना त्याला वरदान दिलं भगवंतांनी की तू केलेली प्रार्थना जो कोणी करेल, ऐका, तू केलेली प्रार्थना भले तुझा भाव त्यात नसेल त्यांच्याकडे, पण जर रिपीट तरी करेल ना रिपीट, त्या माणसाला न्यायला मी स्वतः येईन. आय विल कम पर्सनली टू टेक दॅट पर्सन बॅक होम, बॅक टू गॉड इट. किती सोपं झालं भगवंतांनी. बघा, एका भक्ताने त्याच्या आपल्या आर्तमध्ये भावनेत पुकारलं आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचं काम एकदम सुलभ करून टाकलं. त्या प्रार्थनेने त्यांना एवढं प्रसन्न केलं की त्यांनी त्याच्यानिमित्ताने सगळ्यांना वरदान देऊन टाकलं. प्रातःकाळी उठून जो कोणी तू केलेली प्रार्थना गजेंद्र मोक्ष जो कोणी म्हणेल, त्याला मी स्वतः घ्यायला येईन या जीवनाच्या अंतक्षणी. आणखी खूप काय केलं आहे की तुला आठवेल, मला पण आठवेल, आणि माझं वर्णन त्याने केलं आहे, म्हणजे आपलं आपलं वर्णन केलं आहे, माझे कवच कुंडल, माझ्या चतुर्भुजा, माझे चार आयुध, माझं स्वरूप, माझं मोरपंख, माझं पितांबर, माझं कौस्तुभमणी, माझा वैजयंती माला, माझा वैदुर्यमणीचा मुकुट, हे जे कोणी काय आठवेल ह्याच्यातलं, आणि त्याच्याबरोबर हा तलाव, हे वातावरण, हे उपवन, तू आणि मी, ह्याच्यापैकी काही जो आठवेल प्रातःकाळी, तो मनुष्य त्याला न्यायला मी येईन असं म्हटलेलं. आणखीन एक सुखदेव मुनींनी पण याचा फल दिलेला आहे, फलश्रुती. त्याचं कारण असं आहे की जेव्हा सुखदेव ही कथा करत होते ना, तेव्हा निमित्त होतं परीक्षित महाराजांचं, परंतु त्या सभेमध्ये अनेक प्रकारचे लोक बसलेले होते, केवळ शुद्ध भक्त नव्हते बसलेले, त्याच्यामध्ये कर्मकांडी पण होते, ज्ञानकांडी पण होते, सिद्धिकांडी पण होते, अनेक लोक त्यामध्ये होते. त्या सगळ्यांचं मन हरिकथेमध्ये रमावं म्हणून त्यांनी प्रत्येक कथेनंतर काय 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 वरदान दिलेलं आहे, ताकी जे लोक स्वार्थी पण आहेत, आपल्या काही हेतू कोणी आलेले आहेत, ते पण टिकून राहावे त्याच्यामध्ये. कारण शेवटी ते स्वार्थी भावने आले असतील, पण ते ऐकतात हरिकथा ना, त्यांनी मध्ये बोर होऊ नये, निघून जाऊ नये, टिकून राहावं म्हणून त्यांनी प्रत्येक कथेमध्ये एक दिव्य वरदान दिलेलं आहे भगवंतातर्फे, आणि बाकी अशी पण वरदान दिले आहेत. त्याचं असं वरदान आहे की जो गजेंद्र मोक्ष म्हणेल ना, त्याला रात्री शांत झोप लागेल, त्याला वाईट स्वप्न पडणार नाहीत, निद्रानाश होणार नाही, असं वरदान दिलेलं आहे. माझा भाऊ आहे ना, आणि आम्ही सगळे आहेत म्हणजे, पण तो जरा जास्तच होता, झोपेत ना उठून असा धावायचा, पंखाला लटकायला जायचा आणि ओढायचा, आणि अरे मोठ्या मोठ्यांनी भांडणं करायचा, आणि काय घाबरून नाही, एकदम डॅशिंगमध्ये, पण झोपेत झोपमोड व्हायची खूप, सकाळ एकदम थकलेला असायचा. त्याला सांगितलं होतं की तो हे वाच, लाभ व्हा उसको, हां छोटे भागवत आहे ते, साधारण काम नाही, असं वरदान दिलेलं आहे. ज्याला निद्रेमध्ये भीती वाटते, वाईट स्वप्न पडतात, निद्रा नाश होतो, आणखी जे काय निद्रा विकार आहेत, हां काय त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये निद्रा विकारांना, इनसॉम्निया डिसऑर्डर्स, ते सगळे नष्ट होतात, असं हे आख्यान आहे. आणि ना पूर्ण भागवतामध्ये अशी काही आख्यानं आहेत त्याला भगवंतांनी विशेष वरदान दिलेलं आहे, त्याच्यापैकी हे एक आख्यान असं आहे. आणखीन एक आख्यान आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे, ते आहे कपिल उपाख्यान, कपिल आणि देवावती संवाद. त्याची पूर्ण कथा जी आहे ना, पूर्ण पूर्ण जन्म, आपल्या कपिल मुनींचा जन्म कसा झाला, देवावती लग्न कसं झालं, मग मूल झालं, मग तपस्या, मग सेवा, मग मूल, मग पित्याची विरक्ती, आणि मग आईचा, आईला मुलाचा उपदेश, ही जी काय कथा आहे पूर्णपणे, त्याला म्हणतात कपिल उपाख्यान भागवताचं. ते असं एक उपाख्यान आहे की भगवंतांनी 3 वेळा त्या उपाख्यानामध्ये एंडला सांगितलेलं आहे की हे जो उपाख्यान कोणी वर्णन करेल आणि ऐकेल ना त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. वन प्रॉमिस. सेकंड प्रॉमिस केलं आहे माझ्याबद्दल अतिशय प्रीती त्याला निर्माण होईल. सेकंड आणि थर्ड म्हटलं आहे की मी स्वतः सुपर्ण, सुपर्ण म्हणजे ज्याचा रथ गरुडाच्या पंखांनी सुशोभित आहे, पंखांनी बनलेला आहे म्हणजे गरुड रथ इन शॉर्ट, अशा रथावर बसून स्वतः मी येणार आणि त्याला घेऊन जाणार. दिस इज व्हॉट कृष्णा इज डूइंग. म्हणून कपिल उपाख्यान जे आहे ना ते सर्वांनी वाचलंच पाहिजे आयुष्यात अतिशय मनपूर्वक. म्हणजे वही घरी आले त्या तीन श्लोक मी देऊन ठेवलेले आहेत, अतिशय उत्कृष्ट श्लोक आहेत, आशादायी, हां, हौसला निर्माण करणे वाले असे श्लोक आहेत. म्हणून माझी इच्छा होती की याचा या अधिक मासामध्ये कपिल उपाख्यान करायचं म्हणजे खूप इच्छा होती. होईल कधीतरी, मध्ये एकदा होईल. सांगायचा उद्देश असा आहे की हे भागवत जे आहे ना साधारण शास्त्र नाही, अमलम पुराणम, त्रिगुणातीत आहे हे. साक्षात जीवाला कुठच्याही अवस्थेत असू दे त्या अवस्थेत हे शास्त्र भगवंताला जोडून देतं तुरंत. इमिजिएट कनेक्शन, ॲक्टिव्हिटी इमिजिएट, हां, ॲक्टिवेशन, नो डिले इन टाईम, नो लॅग इन टाईम. आणि या महिन्यामध्ये हे शास्त्र वाचणं जेवढं महात्म्य आहे तेवढं सांगणं कठीण आहे, थोडं अनंत महात्म्य. म्हणून जितकं होईल तेवढं या महिन्यामध्ये भागवतात रममाण व्हायचा प्रयत्न करा. निरपेक्ष होऊन शुद्ध चित्ताने भागवत श्रवण करा, भागवत कथन करा, भागवतात मन गुंतवा. ती तुम्हाला सगळ्या व्याधीतून सगळ्या दुःखातून मुक्त करेल. याचं प्रमाण काय आहे? याचं प्रमाण आहे की भागवत तत्क्षण तुमचं दुःख कसं कमी करतं. जेव्हा भगवंताच्या पत्नी दुःखी झाल्या भगवंत गेले म्हणून, भगवंताला माहीत होतं की या खूप विलाप करणार, दुःख करणार, म्हणून उद्धवाला आणि राजा परीक्षिताला आणि आपल्या प्रपौत्र म्हणजे वज्रनाभाला सांगून ठेवलं होतं की असं असं होणार आहे, जेव्हा मी जाईन ना तेव्हा त्यांना खूप दुःख होईल, तर तुम्ही त्यांना घेऊन वृंदावनात निघून जा, त्यांचा उपाय तिकडे आहे. ते मोठी कहाणी आहे, टू कट इट शॉर्ट, ते उद्धवाला कुसुम सरोवरामध्ये भेटतात आणि कीर्तन करतात तेव्हा गुलमलताच्या रूपातून उद्धव व्यक्तिरूपामध्ये प्रकट होतात, गवताच्या रूपातून कीर्तन ऐकून पुन्हा व्यक्तिरूपात प्रकट होतात. आणि त्यांनी ठरवलं की यांना आता भागवत ऐकवायचं. त्यांना काय वेळेचं बंधन नव्हतं, 7 दिवस 3 दिवस असं काय नव्हतं, त्यांना भरपूर वेळ होता. त्यांनी 30 दिवस कथा केली श्रीमद भागवताची कुसुम सरोवरच्या किनाऱ्याशी बसून. 16,108 राण्यांना त्यांनी पूर्ण कथा भागवताची ऐकवली एकदम प्रेमळपणे. उद्धव होते ना ते, साधारण कोणी कथाकार नव्हते, उद्धवजी. त्यांच्या कथेमध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी जेव्हा प्रथम श्लोक उच्चारण केला भागवताचा त्याच क्षणी सगळ्या राण्यांचं दुःख जे आहे ते नष्ट झालं. तत्क्षण सारं दुःख जे आहे ना, विलाप जे काही वियोग होतं, दुःख होतं, ते तत्क्षण दुःख संपलं. तत्क्षण आनंद अनुभव घेतला त्यांनी. त्याचं रहस्य काय? त्याचं रहस्य असं आहे की श्रीमद भागवत स्वतः कृष्ण आहेत. ज्या कृष्णाच्या वियोगामध्ये दुःख ते करत होते, दुःख भोगत होते, दुःख अनुभव करत होते, त्यांचं अस्तित्वाचा अनुभव त्यांनी घेतला, सान्निध्याचा अनुभव घेतला, साक्षात भगवंताचा संघाचा अनुभव घेतला, त्यामुळे तत्क्षण त्यांचं दुःख जे आहे ते संपलं. आणि पुढे जे काय 30 दिवस त्यांनी काढले ना ते फक्त आनंदामध्ये काढले. आणि स्थिती कशी आहे, त्यांचे पती गेलेले आहेत हे स्थितीत कायम आहे, पती परत नाही आले, पती गेलेले आहेत, अंतर्धान झालेले आहेत, ही स्थिती कायमच आहे. तरी पण भागवताचा प्रथम शब्द ऐकल्याबरोबर ते दुःख मुक्त झाले आणि केवळ पुढे आनंद अनुभव घेतात त्यांनी 30 दिवस. दशम स्कंदामध्ये त्यांनी स्वतःला पण पाहिलं त्या लीलेमध्ये, मी पण आहे त्यामध्ये, मी रुक्मिणी पण आहे, यमुना पण आहे, सत्या पण आहे, लक्ष्मणा पण आहे, सगळ्यांनी आपलं दर्शन घेतलं, तिला पण पाहिली. आणि 12वा स्कंद जेव्हा पूर्ण झाला त्यावेळी त्या आपापल्या रूपामध्ये विलीन झाल्या आणि तिकडून गौलोक धामात गेल्या. असं शास्त्र आहे. उद्धवाने स्वतःच्या उदाहरणामध्ये ते सिद्ध केलेलं आहे की साक्षात कृष्ण आहे. याचा ध्वनी शब्द श्रुती ऐकणं म्हणजे साक्षात श्रीकृष्णाशी संबंध आणि काय म्हणतात त्याला संपर्क जोडणे, आणि हे आपल्याला कलियुगात प्राप्त आहे, आपल्या बद्ध अवस्थेमध्ये आपल्या पतित अवस्थेत सुद्धा आपल्याला प्राप्त आहे. हे असं नाही आहे, ही परमसंहिता आहे, पण ती केवळ परमहंसाकरता नाही आहे, पतित जीवाकरता पण आहे. इट्स कॉल्ड एज पॅनेशिया क्युअर, म्हणजे कसं, किसको भी दो सबको उसका लाभ आहे. परमहंस लोक आपला आनंद घेतील, तुम्ही आपल्या स्थितीवरती मुक्त व्हाल, आपण आपल्या स्थितीवरती लाभ करू, सगळ्यांकरता ह्याच्यामध्ये लाभ आहे. प्रत्येक अवस्थेमध्ये असलेल्या व्यक्तीला लाभ आहे. असं म्हटलेलं आहे की जो दारुडा आहे, जो कोपिष्ट आहे, जो लोभी आहे, जो खूप कामुक आहे, हां, त्यांना पण हे शास्त्र लाभ जावे असं असं महात्म्यात वर्णन दिलं आहे स्कंदपूर्णामध्ये. असं नाही की ज्या जे शुद्ध आहेत, पवित्र आत्मे आहेत, त्यांच्याकरता हे राजहंसाप्रमाणे शास्त्र अवेलेबल आहे, अमृताप्रमाणे, असं नाही आहे. त्यांच्याकरताही आहे आणि यांच्याही करता आहे, म्हणजे इथून बसून तिथपर्यंत सगळा फुल रेंज अवेलेबल आहे, सगळ्यांना बेनिफिट आहे. आपण सुद्धा ते ऐकताना त्या भावनेने ऐकलं पाहिजे की आपण असं शास्त्र ऐकत आहोत जे अशा सगळ्या प्रकारच्या लोकांना जे लाभदायक आहे, ते आपण पण बघत आहोत, ऐकत आहोत. आणि आपण जसं शुद्ध होत जाऊ ना हळूहळू, तितका लाभ वाढत वाढत जाईल याचा. ये यथा माम प्रपद्यंते, हे स्वतः कृष्ण आहेत, याच्याशी आपण जसं आपल्याला प्रस्तुत करू त्या पद्धतीने ते लाभ देत राहणार, वाढत्या चढत्या क्रमाने लाभ देत राहणार. तर अशा पद्धतीने आज आपल्याला ह्या ठिकाणी अधिक मासाच्या दिवशी हे चर्चा करायचा लाभ प्राप्त झाला, त्याकरता आपण ऋणी आहोत भगवंताचे. आणि या कथेचा लाभ आपल्या प्रिय आप्पांना प्राप्त व्हावा अशी आमची भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. आणि ज्यावेळी आपण हरिकथा करतो त्यावेळी ज्या व्यक्तीकरता करतो त्या व्यक्तीपर्यंत तो लाभ त्याचा पोचतो. आणि लाभ काय आहे, सगळ्या बंधनातून मुक्त होऊन तो व्यक्ती भगवंताच्या दिशेने प्रवास करतो. आणि आपली पण हीच अपेक्षा आहे, आपलं जेव्हा कधी काय बरं वाट होईल तेव्हा आपल्याकरता पण कोणी कथा करावी आणि तो लाभ आपल्याला मिळावा. तर त्या क्षणी त्या व्यक्तीला फक्त भगवंताची आवश्यकता असते, हरी आणि हरीच्या गोष्टी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.